ಶ್ರೀ ಗಣೇಶಾಯ ನಮಃ. ಶ್ರೀ ಜ್ಞಾನೇಶ್ವರಿ ಭಾವಾರ್ಥ ದೀಪಿಕಾ ಅಧ್ಯಾಯ 12.
ಜಯ ಜಯವು ಶುದ್ಧೇ ಉದಾರೇ ಪ್ರಸಿದ್ಧೇ ಅನವರತ ಆನಂದೇ ವರ್ಷತಿಯೇ
ವಿಷಯವ್ಯಾಳೆ ಮಿಠೀ ದಿಧಲಿಯಾನುಠೀ ತಾಠೀ ತೇ ತುಝಿಯೇ ಗುರುಕೃಪಾ ದೃಷ್ಟಿ ನಿರ್ವಿಷಹೋಯ
ತರೀ ಕವಣಾತೆ ತಾಪು ಪೋಳೀ ಕೈಸೇನಿ ವೋ ಶೋಕುಜಾಳೀ ಝರೀ ಪ್ರಸಾದರಸ ಕಲ್ಲೋಳೀ ಪುರೇಯೇಸಿ ತೂ
ಯೋಗ ಸುಖಾಚೆ ಸೋಹಳೆ ಸೇವಕಾ ತುಝೇನಿ ಸ್ನೇಹಾಳೆ ಸೋಹಂ ಸಿದ್ಧೀಚೆ ಲಡೆ ಪಾಳಿಸಿ ತೂ
ಆಧಾರ ಶಕ್ತಿಚಿಯಾ ಅಂಕಿ ವಾಢವಿಸಿ ಕೌತುಕೀ ಹೃದಯಾಕಾಶ ಪಲ್ಲಕೀ ಪರಿಯೇ ದೇಸೀ ನಿಜೇ
ಪ್ರತ್ಯಗ್ಜ್ಯೋತಿಜೀವೋ ವಾಳಣೀ ಕರಿಸಿ ಮನ ಪವನಾಚಿ ಖೇಳಣಿ ಆತ್ಮಸುಖಾಚಿ ಬಾಳಲೇಣಿ ಲೇವವಿಸಿ
ಸತರಾವಿಯೇಸೆ ಸ್ತನ್ಯದೇಸಿ ಅನುಹತಾಚಾ ಹಲ್ಲರುಗಾಸಿ ಸಮಾಧಿ ಬೋಧೆ ನಿಜವಿಸಿ ಬುಝಾಉನಿ
ಮ್ಹಣೋನಿ ಸಾಧಕಾ ತೂ ಮಾಉಲಿ ಪಿಕೆ ಸಾರಸ್ವತ ತುಝಿಯಾ ಪಾಉಲಿ ಯಾ ಕಾರಣೆ ಮೀ ಸಾಉಲಿ ನ ಸಂಡೀ ತುಝಿ
ಅಹು ಸದ್ಗುರುಚಿಯೇ ಕೃಪಾ ದೃಷ್ಟಿ ತುಝೆ ಕಾರುಣ್ಯ ಜಯಾತೆ ಅಧಿಷ್ಠಿ ತೋ ಸಕಳ ವಿದ್ಯಾಂಚಿಯೇ ಸೃಷ್ಟಿ ಧಾತ್ರಾ ಹೋಯ
ಮ್ಹಣೋನಿ ಅಂಬೆ ಶ್ರೀಮಂತೆ ನಿಜ ಜನ ಕಲ್ಪಲತೆ ಅಜ್ಞಾಪಿ ಮಾತೆ ಗ್ರಂಥ ನಿರೂಪಣಿ
ನವರಸಿ ಭರವಿ ಸಾಗರು ಕರವಿ ಉಚಿತ ರತ್ನಾಂಸೆ ಆಗರು ಭಾವಾರ್ಥಾಸೆ ಗಿರಿವರು ನಿಫಜವಿ ಮಾಯೆ
ಸಾಹಿತ್ಯ ಸೋನಿಯಾಚಿಯಾ ಖಾಣಿ ಉಘಡವಿ ದೇಶಿಯೇಚಿಯಾ ಕ್ಷೋಣಿ ವಿವೇಕವಲ್ಲೀಚಿ ಲಾವಣಿ ಹೋ ದೇಯಿ ಸಿಂಹ
ಸಂವಾದ ಫಳ ನಿಧಾನೆ ಪ್ರಮೇಯಾಚಿ ಉದ್ಯಾನೆ ಲಾವಿ ಮಣೆ ಗಹನೆ ನಿರಂತರ
ಪಾಖಾಂಡಾಚೆ ದರಕುಟೆ ಮೋಡಿ ವಾಗ್ವಾದ ಅಭಾಟೆ ಕುತರ್ಕಾಂಚಿ ದುಷ್ಟೆ ಸಾವಜೆ ಭೇಡಿ
ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಗುಣೀ ಮಾತೆ ಸರ್ವತ್ರ ಕರೀ ವೋ ಸರತೆ राणीवे बैसवी श्रोते श्रवणाचिये
ये मराठीयेची या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी घेणे देणे सुखचिवरी हो देया जगा
तू आपुले निस्नेह पल्लवे माते पांघुर विशील सदैवे तरी आताची हे आघवे निर्मीन माये
ये विनवणीये साठी अवलोकिले गुरुकृपा दृष्टी म्हणे गीतार्थेसी उठी न बोले बहु
तेथ जी जी महाप्रसादू म्हणून साविया जाहला आनंदू आता निरोपीन प्रबंधू अवधान दीजे
तरी सकल वीराधिराजो जो सोमवंशी विजयध्वजो तो बोलता जाहला आत्मजो पंडुनृपाचा
कृष्णाते म्हणे अवधारिले आपण विश्वरूप मजदाविले ते नवल म्हणून विहाले चित्त माझे
आणि ये कृष्ण मूर्तीची सवे या लागी सोय धरिली जीवे तव नको म्हणून देवे वारिले माते
तरी व्यक्त आणि अव्यक्त हे तुची एक निभ्रांत भक्ती पाविजे व्यक्त अव्यक्त योगे
या दोनी जीवाटा तू ते पावावया वैकुंठा व्यक्ता व्यक्त दारवठा रिगिजे येथ
पैजे वाणी शातुका तेची वेगळीये वाला एका म्हणून एक देशिया व्यापका सरिसा पाडू
अमृताची या सागरी जे लाभे सामर्थ्याची थोरी तेची दे अमृत लहरी चुळी घेतलिया
हे कीर माझ्या चित्ती प्रतीती आथी जी निरुती परिपुसणे योगपती ते याची लागे
जे देवा तुम्ही नावे का अंगीकारिले व्यापक ते साचची की कवतिक हे जाणावया
तरी तुझ लागी कर्म तुची जयासे परम भक्तीसी मनोधर्म विकोनी घातला
इत्यादि सर्वी परी जे भक्त तू ते श्रीहरी बांधोनिया जिव्हारी
आणिजे प्रणवा पैली कडे वैखरी येसी जे कानडे काई सयाही सांगडे नभेची जे वस्तू
ते अक्षर जी अव्यक्ता निर्देश देशरहिता सोहं भावे उपासिता ज्ञानिये जे
तया आणिजी भक्ता येर येरा माजी अनंता कवणे योग तत्वता जाणितला सांगा
या किरीटीची या बोला तो जगतबंधु संतोषला म्हणे हो प्रश्नु भला जाणसी करू
तरी अस्तु गिरीची या उपकंठी रिगालिया रविबिंबा पाठी रश्मी जैसे किरीटी संचरती गा
का वर्षा काळी सरिता जैसी चढ़ो लागे पंडुसुता तैसी नीच नवी भजता श्रद्धा दिसे
परिठा किलिया ही सागरू जैसा मागील ही यावा अनिवारू तिये गंगेचिये ऐसा पड़ी भरू प्रेम भावा
तैसे सर्वेंद्रिया सहिता मज माजी सूनी चित्त जे रात्री दिवस न म्हणत उपासिती
इया परी जे भक्त आपण पे मज देत तेची मी योगयुक्त परम मानी
आणि येर ते ही पांडवा निरवयवा अक्षरासी
मनाची नखी न लगे जेथ बुद्धीची दृष्टी नरिगे ते इंद्रिया की रजोगे काई होईल
परी ध्यानाही कुवाडे एके ठाई न संपडे व्यक्तीसी माजिवडे कवणे ही नोहे
जया सर्वत्र सर्वपणे सर्वाही काळी असणे जे पावूनी चिंतवणे हिमपुटी जाहले
जे होय नानो हे जे नाही ना आहे ऐसे म्हणूनी उपाये उपजती चिना
जे चळे ना ढळे सरे ना मैळे ते आपुले नीची बळे आंगविले जी
पै वैराग्य महा पावके जाळूनी विषयांची कटके अधपली तवके इंद्रिये धरली
मग संयमाची धाटी सुनी मुरडिली उफराटी इंद्रिये कोंडिली कपाटी हृदयाचिया
अपानींचिया कवाडा लावोनी आसन मुद्रा सुहाडा मूळ बंधाचा हुडा पन्नासिला
आशेचे लाग तोडिले अधैर्याचे कडे झाडिले निद्रेचे शोधिले काळवखे
वज्राग्नीची ज्वाळी करूनी सप्तधातूंची होळी व्याधींच्या सिसाळी पूजिली यंत्रे
मग कुंडलिनीचा टेंभा आधारी केला उभा दया चोजवले प्रभा निमथावरी
नवद्वारांचिया चौचकी बाणूनी सय्यतीची आडवकी उघडिली खिडकी ककारातींची
प्राणशक्ती चामुंडे प्रहारूनी संकल्प मेंढे मनोमहिषाचे निमुंडे दिधली बळी
चंद्र सूर्या बुझावणी करूनी अनुहताची सुडावणी सतरावियेचे पाणी जिंतिले वेगी
मग मध्यमा मध्य विवरे तेणे कोरिवे दादरे धाकिले चवरे ब्रह्मरंध्र
वरी मकारात सोपान ते सांडोनिया गहन काखे सोनिया गगन भरले ब्रह्मी
ऐसे जे समबुद्धी गिळावया सोहम सिद्धी आंगविताती निरवधी योग दुर्गे
आपुलिया साटो वाटी शून्य घेती उठा उठी तेही मातेची किरीटी पावती गा
वाचूनी योगाचे निबळे अधिक काही मिळे ऐसे नाही आगळे कष्टचितया
जिही सकळ भूतांची आहिती निरालंबी अव्यक्ती पसरलिया आसक्ती भक्ती वीण
तया महेंद्रादिपदे करिताती वाटवधे आणि हृद्धि सिद्धींची द्वंद्वे पडो निठाती
क्रोधांचे विलग उठावती अनेग आणि शून्येसी आंग झुंजवावे की
ताहाने ताहान चिपियावी भुकेलिया भूक चिखावी अहो रात्र वावी मवावा वारा
उनी दिहाचे पहुडणे निरोधाचे वेल्हावणे झाडासे साजणे चाळावे का
शीत वेढावे उष्ण पांघुरावे वृष्टीचिया असावे घरा आंतु
किंबहुना पांडवा हा अग्निप्रवेशु नीचनवा भातारे वीण करावा तो हा योग
एथ स्वामी से काज ना बापिके व्याज परी मरणेसी झुंज नीचनवे
ऐसे मृत्युहूनी तीख का घोटे कढ़त विख डोंगर गिळता मुख न फाटे काई
म्हणूनी योगाची वाटा जे निगाले गा सुभटा तया दुखाचाची शेल वाटा भागा आला
पाहे पा लोहाचे चणे जई बोचरिया पडती खाणे पोट भरणे की प्राणे शुद्धि
म्हणूनी समुद्र बाही तरणे आथिकेही का गगना माजी पाई खोली जतु असे
वळघलिया रणाची थाटी आंगी न लागता काठी सूर्याची पाऊटी का होय गा
या लागी पांगुळा हेवा नभे वायुसी पांडवा देवी देहवता जीवा अव्यक्ती गती
ऐसा ही जरी ध्युवसा बांधोनिया आकाशा झुंबती तरी क्लेशा पात्र होती
म्हणूनी येरते पार्था नेणतीची हे व्यथा जे का भक्तिपंथा वोटंगले
कर्मेंद्रिये सुखे करिती कर्मे अशेखे जिये का वर्ण विशेखे भागा आली
विधीते पाळित निषेधाते गाळित मज देऊनी जाळित कर्मफळे
यया परी पाही अर्जुना माझे ठाई संन्यासूनी नाही करिती कर्मे
आणि कही जे जे सर्व कायिक वाचिक मानसिक भाव तया मी वाचूनी धाव आनवती नाही.
ऐसे जे मत्परा उपासिती निरंतर ध्यान मिशे घर माझे झाले.
जयाची आवडी केली मजशी कुळवाडी भोग मोक्ष बापुडी त्यजिली कुळे.
ऐसे अनन्य योगे विकले जीवे मने आंगे तयाचे काई एक सांगे जे सर्व मी करे.
किंबहुना धनुर्धरा जो मातेचिया ये उदरा तो माते सा सोयरा के तुला पा.
देवी मी तया जैसे असती तैसिया कळी काळ नोको निया घेतला पट्टा.
एरवी तरी माझिया भक्ता आणि संसाराची चिंता काय समर्थाची कांता को रान मागे.
तैसे ते माझे कलत्र हे जाणीजे काईसे नही नलजे तयाचे निमी.
जन्म मृत्यूची या लाटी झळंबती इया सृष्टी ते देखो निया पोटी ऐसे जाहले.
भवसिंधूचे निमाजे कवणासी धाकून उपजे तेथ जरी की माझे बिहिती हन.
म्हणून निगा पांडवा मूर्तीचा मेळावा करूनी त्यांची आगावा धावतु आलो.
नामाचिया सहस्त्रवरी नावा इया अवधारी सजूनिया संसारी तारू जाहलो.
सडे जे देखिले ते ध्यान कासे लाविले परिग्रही घातले तरियावरी.
प्रेमाची पेटी बांधली एकाचिया पोटी मग आणिले तटी सायुज्याचिया.
परी भक्तांचे निनावे चतुष्पदादी आघवे वैकुंठीची राणी वे योग्य केले.
म्हणून गा भक्ता नाही एकही चिंता तया ते समुद्धरता आधी मी सदा.
आणि जेव्हाची का भक्ती दिधली आपुली चित्तवृत्ती तेव्हाची मजसूती त्यांची ये नाटी।
या कारणे गा भक्तराया, हा मंत्र तुवा धनंजया, शिकिजे जैयया, मार्गा भजिजे।
अगा मानस हे एक, माझा स्वरूपी वृत्तिक, करूनी घाली निष्टंक, बुद्धि निश्चयेसी।
ये दोनी सरिसी, मज माजी प्रेमेसी, रिगाली तरी पावसी, माते तू गा।
जे मन बुद्धि इही, घर केले माझा ठाई, तरी सांगे मज काई, मी तू ऐसे उरे।
म्हणून दीप पालवे, सवेची तेज मालवे, कारवी बिंबासवे, प्रकाशु जाय।
उचलले या प्राणा सरिसी, इंद्रिये ही निगती जैसी, तैसा मनु बुद्धि पाशी अहंकारुये।
म्हणूनी माझी या स्वरूपी, मन बुद्धि ये निक्षेपी, ये तुलेनी सर्वव्यापी, मीची होसी।
यया बोला काही, अनारिसे नाही, आपली आण पाही, वाह तू असे गा।
अथवा हे चित्त, मन बुद्धि सहित, माझा हाती अचुंबित, नशकसी देवो।
तरी गा ऐसे करी, यया आठा पाहारा माझारी, मोटके निमिष भरी, दे तू जाय।
मग जे जे का निमिख, देखेल माझे सुख, ते तुले अरोचक, विषयी घेईन।
जैसा शरत्काल हृगे, आणि सरिता बोहटू लागे, तैसे चित्त काढे लवेगे प्रपंचोनी।
मग पुनवे हूनी जैसे, शशिबिंब दिसे दिसे, हार पत अवसे, नाहीचि होय।
तैसे भोगा आतूनि निगता, चित्त मज माजी रिगता, हळू हळू पंडुसुता, मीचि होईल।
अगा अभ्यास योग म्हणिजे, तो हा एकु जाणिजे, येणे काही न निपजे, ऐसे नाही।
पै अभ्यासाचे निबळे, एका गती अंतराळे, व्याघ्र सर्प प्रांजळे, केले एके
विष की आहारी पड़े समुद्री पायवाट जोड़े एकी वाग ब्रह्म थोकड़े अभ्यासे केले
म्हणौनी अभ्यासासी काही सर्वथा दुष्कर नाही या लागी माझा ठाई अभ्यासे मीळ
का अभ्यासाही लागी कसुनाही तुझी अंगी तरी आहासे जया भागी तैसाची आस
इंद्रिये न कोंडी भोगाते न तोड़ी अभिमानु न संडी स्वजातीचा
कुळधर्म चाळी विधिनिषेध पाळी मग सुखी तुझ सरळी दिधली आहे
परिमने वाचा देहे जैसा जो व्यापारु होये तो मी करितु आहे ऐसे न म्हणे
करणे का न करणे हे आघवे तो ची जाणे विश्व चळतसे जेणे परमात्मेनी
उणया पुरेयाचे काही पुरो नेदी आपुलिया ठाई स्वजाती करू निघे जीवित्व आपुले
माळिये जेवते नेदे तेवते निवांत चिगेले तया पाणिया ऐसे केले हो आवेगा
म्हणौनी प्रवृत्ति आणि निवृत्ति ये वोझी नेघे मती अखंड चित्तवृत्ति माझा ठाई
एरहवी तरी सुभटा उजुका अभाटा रथुकाई खटपटा करी तू असे
आणि जे जे कर्म निपजे ते थोडे बहुन म्हणिजे निवांतची अर्पिजे माझा ठाई
ऐसिया मद भावना तनु त्यागी अर्जुना तू सायुज्य सदना माझी आयेसी
ना तरी हे ही तुझ नेदवे कर्म मज तरी तू गा बुझ पंडुकुमरा
बुद्धीची पाठी पोटी कर्मा आदि का शेवटी माते बांधणी किरीटी दुवाड जरी
तरी हे ही असो सांडी माझा अतिसो परिसंयति सीवसो बुद्धि तुझी
आणि जेणे जेणे वेळे घडती कर्मे सकळे तयांची तिये फळे त्यजी तुझाय
वृक्ष का वेली लोटती फळे आली तैसी सांडी निपजली कर्मे सिद्धे
परिमाते मनी धरावे कामज उद्देशे करावे हे काही नको आघवे जाऊ दे
खडकी जैसे वर्षले का आगी माजी पेरिले कर्म मानी देखिले स्वप्न जैसे
अगा आत्मजेचा विषी जीव जैसा निरभिलाषी तैसा कर्मी अशेषी निष्काम होई
वन्हीची ज्वाळा जैशी वाया जाय आकाशी क्रिया जिरो दे तैसी शून्या माजी
अर्जुना हा फल त्यागु आवडे कीर असलगु परी योगा माजी योग धुरेचा हा
येणे फल त्यागे सांडे ते ते कर्म न विरूढे एकची वेळे वेळु झाडे वांझे जैसी
तैसे येणेची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येर झारे चिरा पडे
पै अभ्यासाचिया पाऊटी ठाकी जे ज्ञान किरीटी ज्ञाने ये जे भेटी ध्यानाचिये
मग ध्याना सिखेव देती आघवेची भाव तेव्हा कर्म जात सर्व दूरी ठाके
कर्म जेथ दुरावे तेथ फल त्यागु संभवे त्यागास्तव आंगवे शांति सगळे
म्हणून यावया शांति हाची अनुक्रम सुभद्रापती म्हणून अभ्यासुची प्रस्तुती करणी येथ
अभ्यासाहूनी गहन पार्था मग ज्ञान ज्ञानापासोनी ध्यान विशेषिजे
मग कर्म फल त्यागु तो ध्यानापासोनी सांगु त्यागाहूनी भोगु शांती सुखाचा
ऐसिया या वाटा इहींची पेणा सुभटा शांतीचा माजिवटा ठाकिला जेणे
जो सर्व भूतांच्या ठाई द्वेषाते नेणेची कही आप परु नाही चैतन्या जैसा
उत्तमाते धरिजे अधमाते अभेरिजे हे काहीच नेणिजे वसुधा जेवी
कारायाचे देह चाळू रंका परवते गाळू हे न म्हणीचे कृपाळू प्राण पैगा
गाईची तृषा हरू का व्याघ्रा विष हो निमारू ऐसे नेणेची गा करू तो यजैसे
तैसे आघवियांची भूत मात्री एकपणे जया मैत्री कृपेसी धात्री आपणची जो
आणि मी हे भाषणेणे माझे काहीची न म्हणे सुख दुःख जाणणे नाही जया
देवीची क्षमे लागी पृथ्वीसी पवाडू आंगी संतोषा उत्संगी दिधले घर
वार्षिये वीण सागरू जैसा जळे नित्य निर्भरू तैसा निरुपचारू संतोषी जो
बाहुनी आपुली जाण धरी जो अंतःकरण निश्चया साचपण जयाचे
जीव परमात्मा दोन्ही बैसवनी ऐक्यासनी जयाचिया हृदय भुवनी विराजते
ऐसा योग समृद्धि अर्पी मनो बुद्धि माझ्या ठाई
आंतु बाहेरी योगु निर्वाळले आही चांगू तरी माझा अनुरागु सप्रेम जया
अर्जुना तो भक्तु तोची योगी तोची मुक्तु तो वल्लभा मी कांतु ऐसा पढ़िए
हे ना तो आवडे मज जीवाचे निपाडे हे ही एथ थोकडे रूप करणे
तरी पढियंतयाची कहाणी हे भूलीची भारणी येत परी बोलवी श्रद्धा
म्हणून गा आम्हा वेगा आली उपमा एरहवी काय प्रेमा अनुवादु असे
आता असो हे किरीटी पै प्रियाचिया गोष्टी दुणाथाव उठी आवडी गा
तया ही वरी विपाये प्रेम संवादिया होये ये गोडी सी आहे काटाळे मग
म्हणून गा पंडुसुता तुची प्रियु आणि तुची श्रोता वरी प्रियाची वार्ता प्रसंगे आली
तरी आता बोलो भले या सुखा मीनलो ऐसे म्हणत खेवी डोलो लागला देवो
मग म्हणे जाण तया भक्ताचे लक्षण जयामी अंतःकरण बैसो घाली
तरी सिंधूचे निमाजे जळचरा भय नुपजे आणि जळचरी नुबगिजे समुद्र जैसा
देवी उन्मत्ते जगे जयासी खंती न लगे आणि जयाचे निहांगे नशिणे
किंबहुना पांडवा शरीर जैसे अवयवा तैसा नुबगे जीवा जीवपणे जो
जगची देह जाहले म्हणून प्रिया प्रिय गेले हर्षामर्ष ठेले दुजे नवीन
ऐसा द्वंद्व निर्मुक्तु भयोद्वेगरहितु याही वरी भक्तु माझा ठाई
तरी तयाचा गाम जमो असो जीवे जीवो माझे नितो
जो निजानंदे धाला परिणाम आयुष्या आला पूर्णते जाहला वल्लभुजो
जयाची आठाई पांडवा अपेक्षे नाही रिगावा सुखासी चढावा जयाचे असणे
मोक्ष देऊनी उदार काशी होय कीर परी वेचावे लागे शरीर तिये गावे
हिमवन्तु दोष खाये परी जीविताची हानि होये तैसे शुचित्वनु हे सज्जनासे
शुचित्वे शुचि गांग होये हानि पाप ताप ही जाये परी तेथे आहे बुडणे एक
होलिये पारु नेणिजे तरी भक्ति न बुडिजे रोकडाची लाहिजे नम्रता मोक्ष
संताचे निहंग लगे पापाते जिणणे गंगे तेणे संत संगे शुचित्व कैसे
म्हणौनी असो जो ऐसा शुचित्वे तीर्था कुवासा जेणे उल्लंघविले दिशा मनोमळ
आंतु बाहेरी चोखाळू सूर्य तैसा निर्मळू आणि तत्वार्थींचा पायाळू देखणा जो
व्यापक आणि उदास जैसे का आकाश तैसे जयाचे मानस सर्वत्र गा
संसार व्यथे फिटला जो नैराशे विनटला व्याधा हा तो निसुटला विहंगु जैसा
तैसा सतत जो सुखे कोणी ही टवंच न देखे नेणिजे गतायुषे लज्जा जेवी
आणि कर्मारंभा लागी जया अहंकृती नाही आंगी जैसे निरिंधन आगी विझोनी जाय
तैसा उपशमुची भागा जयासी आला पैगा जो मोक्षाचिया आंगा लिहिलासे
अर्जुना हा ठावो वरी जो सोहं भावो सरोभरी द्वैताचा पैलतीरी निगो सरला
की भक्ति सुखा लागी आपण पेची दोही भागी वाटूनिया आंगी सेवकै बाणी
येरा नाम मीठेवी मग भजती वोझ बरवी न भजतया दावी योगिया जो
तयाचे आम्हा व्यसन आमुचे तो निज ध्यान किंबहुना समाधान तो मिळे तै
तया लागी मज रूपा येणे तयाचे निमज येथे हसणे तया लोण की जे जीवे प्राणे ऐसा पढ़िए
जो आत्मलाभासारिखे गोमटे काही चिन देखे म्हणून भोग विषेखे हरिखे जेना
आपणची विश्व जाहला तरी भेदभाव सहजची गेला म्हणून द्वेषु ठेला जया पुरुषा
पै आपुले जे साचे ते कल्पांती ही नवचे हे जाणून गताचे नशोची जो
आणि जया परवते काही नाही ते आपण पेची आपुल्या ठाई जाहला या लागी जो काही आकांक्षी ना
वो खटे का गोमटे हे काही चितया नुमटे रात्रि दिवस न घटे सूर्यासी जेवी
ऐसा बोधुची केवळू जो होनी असे निखळू त्याही वरी भजन शीळू माझा ठाई
तरी तया ऐसे दुसरे आम्हा पढ़ियंते सोयरे नाही गासाचो कारे तुझी आण
पार्था जयाची ठाई वैषम्याची वार्ता नाही रिपुमित्रा दोही सरिसा पाडू
का घरीचिया उजेडू करावा पारखिया आंधारू पाडावा हे नेणीची गा पांडवा दीपू जैसा
जो खांडावया घावो घाली का लावणी जयाने केली दोघा एकची साऊली वृक्षुदे जैसा
ना तरी इक्षुदंडू पाळितया गोडू गाळितया कडू नोहीची जेवी
अरिमित्री तैसा अर्जुना जया भावो ऐसा मानापमानी सरिसा हो तुजाय
तिही ऋतु समान जैसे का गगन तैसा एकची मान शीतोष्णी जया
दक्षिण उत्तर मारुता मेरु जैसा पंडुसुता तैसा सुख दुख प्राप्ता मध्यस्तु जो
माधुर्ये चंद्रिका सरिसी राया रंका तैसा जो स सकळिका भूतासम
आघविया जगा एक सेव्य जैसे उदक तैसे जयाते तिन्ही लोक आकांक्षिती
जो सबाह्य संग सांडोनिया लाग एकाकी असे आंग आंगी सुनी
जो निंदेते निघे स्तुति न श्लाघे आकाशान लगे लेपु जैसा
तैसे निंदे आणि स्तुति मानु करूनी एके पाती विचरे प्राण वृत्ति जनी वनी
साच लटिके दोन्ही बोलोनी न बोले जाहला मौनी जो भोगिता उन्मनी आरायेना
जो यथा लाभे न तोखे अलाभे न पारुखे पाऊसे वीण न सुके समुद्र जैसा
आणि वायूसी एके ठाई बिढार जैसे नाही तैसा न धरीच कही आश्रयो जो
आघवाची आकाश स्थिती जेवी वायूसी नित्य वसती तेवी जगची विश्रांति स्थान जया
हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण जाहरा
मग याही वरी पारथा माझा भजनी आस्था तरी तयाते मी माथा मुकुट करी
उत्तमासी मस्तक खाल विजे हे काय कौतुक परिमानु करिती तिन्ही लोक पायवणिया
तरी श्रद्धा वस्तुसी आदरु करिता जाणिजे प्रकारु जरी होय श्री गुरु सदाशिव
परी हे असो आता महेशाते वानिता आत्मस्तुति होता संचारु असे
यया लागी हे नो हे म्हणितले रमाना हे अर्जुना
जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊनी आपुलिया हाती रिगाला भक्तिपंथी जगा देतो
कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोड
म्हणौनी गा नमस्कारू तया ते आम्ही माथा मुकुट करू तयाची टाच धरू हृदयी आम्ही
तयाची या गुणांची लेणी लेववू आपुली वाणी तयाची कीर्ती श्रवणी
तो पहावा हे डोहळे म्हणूनी अचक्षुसी मज डोळे हातीचे नि लीला कमळे पुजूतया ते
दोवरी दोनी भुजा आलो घेऊ आलिंगावया लागुनी तयाचे आनंद
तया संगाचे निसुरवाडे मज विदेहा देह धरणे घडे किंबहुना आवडे निरुपम
कायसे विचित्र परीतयाचे चरित्र ऐकती जे
तेही प्राणा परौते आवडती हे निरुते जे भक्त चरित्राते प्रशंसिती
जो हा अर्जुना साध्यंत सांगितला प्रस्तुत भक्तियोग समस्त योग रूप
तया मी प्रीति करी कामनी शिरसाधरी ये वढ़ी थोरी जया स्थिति
तेहे गोष्टी रम्य अमृत धारा धर्म्य करिति प्रतीति गम्य आई को निजे
तैसीची श्रद्धेचे नि आदरे जयांचे ठाई विस्तरे जीवी जया थारे जे अनुष्ठिती
परी निरूपिली जैसी तैसीच स्थिती मानसी मग सुक्षेत्री जैसी पेरणी
परी माते परम करुनी ये अति प्रेम धरुनी हेचि सर्वस्व मानुनी घेती जे पै
पार्थागा जगी तेची भक्त तेची योगी उत्कंठा तया लागी अखंड मज
ते तीर्थ ते क्षेत्र जगी तेची पवित्र भक्ति कथेसी मैत्र जया पुरुषा
आम्ही तयांचे करू आमुचे देवतार्चना ते वाचूनी आन गोमटे नाही
तयांचे आम्हा व्यसन ते आमुचे निधि निधान किंबहुना समाधान ते मिळती तई
पै प्रेमळाची वार्ता जे अनुवादती पंडुसुता ते मानू परम देवता आपुली
ऐसे निज जनानंदे तेणे जगदादिकंदे बोलिले मुकुंदे संजयो म्हणे
राया जो निर्मळ निष्कलंक लोक कृपाळू शरणागता प्रतिपाळू शरण्यु जो
पै सुरसहाय शीळू लोकलालन लीळू प्रणत प्रतिपाळू हा खेळू जयाचा
जो धर्म कीर्ति धवळू अगाध दातृत्वे सरळू अतुळ बळे प्रबळू बळीबंधनू
जो भक्त जन वत्सलू प्रेमळ जन प्रांजळू सत्य सेतु सकळू कलानिधी
श्रीकृष्ण वैकुंठीचा चक्रवर्ती निजांचा सांगे येरु दैवाचा ऐक तु कसे
आता ययावरी निरूपिती परी संजयो म्हणे अवधारी धृतराष्ट्राते
तेची रसाळ कथा मराठिया प्रतिपथा आणि जेल आता अवधारी जो
ज्ञान देव म्हणे तुम्ही संत वोळ गावे ती आम्ही हे पढविलो जी स्वामी निवृत्ती देवी
श्री ज्ञानेश्वर विरचित भावार्थ दीपिका अध्याय 12 समाप्त।